95 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. एंड मॉर्निंग नंबर 1 मध्ये आजच्या दिवशी काय झालं होतं इतिहासामध्ये जाणून घ्यायची वेळ झाली आहे. 1791 साली आजच्याच दिवशी क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी 1849 हिंदुस्थानी संगीत परंपरेतील थोर प्रतिभावंत गायक बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांचाही जन्म झाला होता. मॅग्सेसे पुरस्कार विजेता भारतीय समाजसेविका सेवा या संस्थेच्या संस्थापिका इला भट यांचा जन्म 1933 आजच्या दिवशी झाला होता. आणि लघुनियतकालिकांच्या इतिहासातील एक महत्त्वाचे कवी कादंबरीकार चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत खोत यांचा जन्म आजच्याच दिवशी 1940 झाला होता. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिनाला सलाम करत मॉर्निंग नंबर 1 थोडा सोळा 4 ट्रॅक्स येत आहेत. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहा.